पेत्राचे पहिले पत्र अध्याय 3. स्त्रियांनो, तुम्ही तशाच आपापल्या नवऱ्याच्या अधीन असा, यासाठी की कोणी वचनाला अमान्य असले तरी तुमचे भिडस्तपणाचे पवित्र वर्तन पाहून वचनान वाचून आपल्या स्त्रियांच्या वर्तनाने ते मिळवून घेण्यात यावे. तुमची शोभा केसांचे गुंफणे, सोन्याचे दागिने घालणे किंवा पोशाख करणे यांनी बाहेरून आणलेली नसावी. तर जो सौम्य व शांत आत्मा देवाच्या दृष्टीने बहुमूल्य आहे, त्याने म्हणजे अंतःकरणातील गुप्त मनुष्यपणाने जी अविनाशी शोभा ती असावी. याप्रमाणे पूर्वी देवावर आशा ठेवणाऱ्या पवित्र स्त्रियांनीही आपापल्या नवऱ्याच्या अधीन राहून आपणास शोभविले. तशी सारा अब्राहमाला धनी म्हणून त्याच्या आज्ञेत राहिली. तुम्ही चांगले करीत राहिल्यास व कोणत्याही भयप्रद गोष्टीची भीती न बाळगल्यास तिची आता मुले झाला आहा. नवऱ्यानो, तसे तुम्ही आपल्या स्त्रियांबरोबर त्या अधिक नाजूक पात्र आहे म्हणून शुद्धतेने सहवास ठेवा. जीवनरूपी कृपादानाचे त्याचे वचनबंधू असे तुम्ही त्यांना मान द्या, म्हणजे तुमच्या प्रार्थनाला व्यत्यय येणार नाही. सारांश, तुम्ही सर्व एकचित्त, समसुख दुःखी, बंधुप्रीती करणारे, कनवाळू, नम्र मनाचे असे व्हा. वाईटाबद्दल वाईट, निंदेबद्दल निंदा असे करू नका, तर उलट आशीर्वाद द्या. आशीर्वाद हे वतन मिळण्यासाठी तुम्हाला पाचारण करण्यात आले आहे, कारण
जीवित आवडते व्हावे व चांगले दिवस पहावे अशी ज्याची इच्छा आहे, त्याने दूरभाषणापासून आपली जिव्हा व कपटी भाषणापासून आपले होठ आवरावे. त्याने वाईटाचा त्याग करून बरे ते करा. त्याने शांती प्राथ्यर्थ प्रयत्न करून तिचे अवलंबन करा, कारण परमेश्वराचे नेत्र धार्मिकावर असतात व त्याचे कान त्यांच्या विनंतीकडे असतात. तरी वाईट करणाऱ्यावर परमेश्वराची नजर आहे.
जर तुम्ही चांगल्याची आस्था धरणारे आहात, तर तुमचे वाईट करणारा कोण? आणि जर तुम्हाला धार्मिकतेमुळे दुःख सोसावे लागले तरीही तुम्ही धन्य. त्यांच्या भयाने भिवू नका व घाबरू नका, तर ख्रिस्त प्रभू याला आपल्या अंतःकरणात पवित्र माना. आणि तुम्हामध्ये जी आशा आहे तिची विचारपूस करणाऱ्या प्रत्येक इसमाला उत्तर देण्यास नेहमी सिद्ध असा. तरी ते सौम्यतेने व भिडेने द्या. ते सद्भाव धरून द्या, यासाठी की ज्याविषयी तुमची निंदा होते त्याविषयी ख्रिस्तामधील तुमच्या सद्वर्तनावर आळ घेणाऱ्यांनी लज्जित व्हावे. चांगले करूनही दुःख सोसावे अशी देवाची इच्छा असली तर वाईट करून दुःख सोसण्यापेक्षा ते बरे आहे, कारण आपल्याला देवाजवळ नेण्यासाठी ख्रिस्तानेही पापांबद्दल म्हणजे धार्मिक पुरुषाने अधार्मिक लोकांकरिता एकदा दुःख सोशिले, तो देहरूपे जीवे मारिला गेला आणि आध्यात्मिकरित्या जिवंत केला गेला. त्या आत्म्याच्या रूपाने त्याने जाऊन बंदीशाळेतील आत्म्यांजवळ घोषणा केली. पूर्वी नोहाच्या दिवसात तारवात थोडके म्हणजे 8 प्राणी पाण्यातून वाचविण्यात आले. ते तारू तयार होत असता देवाची सहनशीलता वाट पाहत होती. त्या दिवसात ज्या आत्म्यांनी अवमान केला तेच हे होते. त्या पाण्याचा नमुना जो बाप्तिस्मा, त्याच्या योगे देहाचा मळ दूर करणे नव्हे तर चांगले मन राखण्याचा देवाबरोबर करार करणे होय. तो आता येशू ख्रिस्ताच्या पुन्हा उठण्याच्या द्वारे तुम्हास तारित आहे. तो स्वर्गात जाऊन देवाच्या उजवीकडे आहे आणि त्याच्या स्वाधीन देवदूत, अधिकारी व सत्ताधीश हे ठेविले आहेत.